ಹರಿ. ವಂದೇ ಗುರುನಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ. ಪುಂಡಲೀಕ ವರದೆ ಹಾರಿ ವಿಠ್ಠಲ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ. ಶುಭಾಶುಭ ಫಲೈಹಿ ಏವಂ ಮೋಕ್ಷಸೆ ಕರ್ಮ ಬಂಧನೈಹಿ ಸನ್ಯಾಸ ಯೋಗ ಯುಕ್ತಾತ್ಮ ವಿಮುಕ್ತೋ ಮಾಂ ಉಪೈಷಾಹಿ. ಕರ್ಮ ಅರ್ಪಣ ಕರುನ್ ಕೆಲ್ಯಾನಂತರ್ ದೇಖಿಲ್ ಭೋಗ ಅರ್ಪಣ ಕೆಲ್ಯಾನಂತರ್ ದೇಖಿಲ್ ಹೋಮ ಕರುನ್ ಅರ್ಪಣ ಕೆಲ್ಯಾನಂತರ್ ದೇಖಿಲ್ ಆಣಿ ದಾನ ಕರುನ್ ಈಶ್ವರ ಪ್ರೀತ್ಯರ್ಥ ಅಶಾ ಭಾವನೆಯನ್ನು ಅರ್ಪಣ ಕೆಲ್ಯಾನಂತರ್ ದೇಖಿಲ್ ತಪಾಚ ಆಚರಣ ಕರುನ್ ते तप देखील ईश्वराला अर्पण केल्यानंतर देखील काही शुभ आणि काही अशुभ असे निष्पन्न होणारच कर्माच्या नियमाप्रमाणे. प्रत्येक कर्माचा शुभ परिणाम होईलच असं नाही. कोणाला शंका येईल तपाचा अशुभ परिणाम कसा होईल. तपाचा देखील अशुभ परिणाम होतो. रावण तपस्वीच होता. रावणाच्या तपाचा शुभ परिणाम झाला नाही. शंकराचा भक्त होता आणि तपस्वीच होता. अनेक तपस्वी असे आहेत की त्यांच्या तपाचा परिणाम शुभ झाला नाही. शुभ आणि अशुभाच्या पलीकडचा तर नाहीच नाही. विश्वामित्रांनी जे तप केलं त्या तपाने त्यांचा अहंकारच वाढला. वसिष्ठांशी द्वेष करायला लागले, मत्सर करायला लागले. आपल्याला ब्रह्मर्षी म्हटलं जावं अशा प्रकारची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे तपाला देखील सामान्य समजू नका. तप देखील अहंकार निर्माण करणारं एक यंत्रच आहे. शंकराने त्रिपुरासुराला जाळलं. तो त्रिपुरासुर हा तपस्वीच होता. अनेकांनी तप केलेला आहे आणि तप करून ईश्वराला प्रसन्न देखील करून घेतलेला आहे आणि ईश्वराला प्रसन्न करून त्याच्याकडून ज्या हेतूंनी खरं म्हणजे तपाला सुरुवात केली तो हेतू बाहेर येतो ईश्वर प्रसन्न झाल्यावर आणि तो हेतूच मागून घेतला जातो. ईश्वर प्रसन्न होणं याचाही अर्थ असा आहे की त्या तपानी स्वतःच्याच अंतःकरणात इतका सखवून जातो, प्रकृतीला बाजूला सारतो, मनाला बाजूला सारतो, चित्ताला बाजूला सारतो आणि परमात्म्याजवळ जातो आणि तिथं त्या ठिकाणी परमात्मा भेटतो किंवा प्रसन्नच होतो. पण परमात्म्याकडून जे मागणं मागायचं असतं ते परत प्रकृतीवर येऊन मागतो. त्यामुळे यत करोषी यदश्नासी यत जुघोषी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम, ते तप देखील ईश्वराला अर्पण केल्यानंतर ही जर प्रकृती बाहेर आली तर शुभच निष्पन्न होईल असं नाही, अशुभ देखील निष्पन्न होऊ शकतं। कर्म, भोग, होमादी, साधनं दान तप ही अहंकार वाढवण्याची साधनं होऊ शकतात आणि त्यामुळे शुभाशुभ फल निष्पन्न होतात, पापपुण्य निष्पन्न होतं। ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं की पापात्मके पापे नरका जायजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे, मग माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य। पाप ही पापात्मक असू शकतं, पाप ही शुभात्मक असू शकतं। शुभ आणि अशुभ हे निर्माण होतं, पुण्यात्मक पाप असू शकतं, पापात्मक पाप असू शकतं। आणि जेव्हा पापात्मक पाप होतं तेव्हा तुम्ही अशुभाकडून पराभूत होता। उदात्त गोष्टींनी सुरुवात जरी केलेली असली तरी देखील नंतर प्रकृतीच काम करते, तपामध्ये, होमामध्ये, साधनेमध्ये, कर्मामध्ये, आणि प्रकृतीने काम केल्यामुळं प्रकृती तात्पुरती विसर्जित झाली असं वाटलं, अर्पणाचं सुख मिळालं तरी देखील परत प्रकृतीच वर येते। आणि अशा रीतीने तो तप करून देखील अशुभापासून हरतो, अशुभाकडून हरतो। तो तपाचं आचरण करून अथवा होमादी करून देखील अशुभाकडून पराभूत होतो, तो अशुभाच्या मनोवृत्तीने ग्रासला जातो, तो कुकर्मी बनू शकतो, तो पापी बनू शकतो, त्याच्या जीवनावर अशुभ विचाराचं आक्रमण होऊ शकतं, त्याच्या जीवनावर वासनेचं आक्रमण, अनितीचं आक्रमण होऊ शकतं। जर सावध असेल तर अशुभावर विजय देखील शक्य आहे। प्रकृतीला बाजूला सारून, प्रकृतीला होता होईल तितकी शुद्ध करून, आणि उरलेली प्रकृती जी आहे तरी देखील उरतेच, त्या प्रकृतीपासून आपण वेगळे आहोत अशी भावना करून तो शुभाला देखील प्राप्त होऊ शकतो। म्हणून कर्माच्या, तपाच्या, व्रताच्या, दानाच्या, होमाच्या आचरणाने त्याचं अशुभ संपूर्ण जाऊ देखील शकतं आणि तो शुभ वासनेने भरून जातो, तो उत्तम कर्म करणारा होतो, उत्तम विचारांचा होतो। नीतीची सत्ता तो गाजवायला सुरुवात करतो। तो अशुभावर मात करतो। कवी देखील अशुभावर मात केल्यानंतरही तो अशुभाच्या छातीवर बसलेला असतो, अशुभाला त्यांनी परास्त केलेलं असतं, पण अशुभाच्या संगतीतच असतो, त्याचा विजय अशुभावर होतो, अशुभापासून मुक्त होत नाही। जसा अशुभाचा विजय होतो तेव्हा तो शुभापासून मुक्त होत नाही, तो शुभाच्या छातीवर बसलेला असतो, तसंच जेव्हा तो अशुभावर पराजय मिळवतो तेव्हा तो अशुभाच्या छातीवर बसलेला असतो। गुलामाच्या छातीवर बसला तरी देखील गुलाम तुमच्यापासून दूर गेलेला नाहीये. गुलामाला कायम दाबून धरावं लागणारच. शुभाला अशुभाला, शुभ अशुभाला कायम दाबून धरून राहील तरच कायम शुभाच्या स्थितीत राहील. होऊ शकतं की दाबून धरलेला नंतर परत वर चढ झाला, परत वर डोकं वर काढायला लागला, असं होऊ शकतं. त्यामुळे कायमच त्याला शुभावर अशुभावर विजय मिळवण्यासाठी म्हणून प्रयत्नशील करायला लागतं. म्हणून याच्यात तिसरी अवस्था देखील असू शकते, ती म्हणजे शुभापासून देखील मुक्ती आणि अशुभापासून देखील मुक्ती. शुभ आणि अशुभ या दोन्ही गोष्टींपासून मुक्त होणं हा खरा मार्ग आहे. त्याला भगवद्गीता द्वंद्वरहित अशी स्थिती म्हणते. म्हणून भगवंतांचा जो भक्त आहे तो द्वंद्वांपासून दूर असलेला असा आहे. भगवंतांचा जो गुणातीत आहे तो द्वंद्वापासून मुक्त झालेला आहे. भगवंतांनी जे संन्यासाचं वर्णन केलेलं आहे ते द्वंद्वरहित आहे. भगवंतांचा भक्त समशत्रूंच्या मित्रेच तथा मानापमानयो हो शीतोष्ण सुख दुःखेशु समसंग विवर्जिता पुण्य निंदा स्तुती मौनी संतुष्ट येन केनचित अनिकेत स्थिरमती ही भक्तिमान असा आहे. कोणतीही एक बाजू धरली तर दुसऱ्या बाजूच्या ठिकाणी तो राहतोच, दुसरी बाजू देखील त्याच्या निकटच असते, थोडी जवळ असतेच. म्हणून भोग त्यागरहित, शुभाशुभरहित, मानापमानरहित, पापपुण्यरहित अशा स्थितीचा भगवद्गीता नेहमी पुरस्कार करते. याला भगवंतांचा शब्द सम असा आहे. पुढचा श्लोक आहेच आहे. हा जो आता श्लोक वाचला त्याच्या पुढे लगेच भगवंत म्हणतात की समोहम सर्व भूतेषु. मी शुभ स्वरूप आहे अशी भूमिका भगवंत घेत नाहीत. भगवंत म्हणतात मी सम आहे, मी शुभातही सापडलेला नाही आणि अशुभात देखील सापडलेला नाही. नमे द्वेषोस्ति न प्रिया, परत द्वंद्वात्मक शब्द आले. मला कोणीही द्वेष नाही आणि मला कोणीही प्रिय नाही. म्हणून अशुभाच्या वेळेला जे शुभ दबलेलं असतं अथवा शुभाच्या वेळेला जे अशुभ दबलेलं असतं, द्वंद्वरहित अशा स्थितीमध्ये शुभ अशुभ वासना विचार विरहित शुद्ध चेतना केवळ शिल्लक राहते. त्या शुद्ध चेतनेमध्ये असणं म्हणजे सम असणं. शुभाशुभ फलांपासून तू मुक्त केला जाशील याचा अर्थ शुभाचा जो स्वतःवर आरोप करून घेतो अथवा अशुभाचा देखील स्वतःवर जो आरोप करून घेतो तो आरोप करून घेणारा तो स्वतःला शुभही समजत नाही आणि अशुभही समजत नाही. तो शुभाशुभ द्वंद्वापासूनच सुटून जातो. पापाचाही आरोप आहे आणि पुण्याचा देखील आरोप आहे. पुण्यकर्माचा नेहमी पुरस्कार केलेला आहे शास्त्रांनी. समस्थिती फार चांगली म्हणून पुण्याची स्थिती वाईट असं शास्त्र म्हणत नाही, पण पुण्याच्या स्थितीत अहंतेनी सापडू नका असं शास्त्राला म्हणायचंय. पुण्याची स्थिती देखील स्वतःवर ओढवून घेऊ नका असं शास्त्रांना म्हणायचंय. शुभाची स्थिती देखील स्वतःवर ओढवून घेऊ नका असं शास्त्रांना म्हणायचंय. नंतर आपण शुभ आहोत अर्थात आपण पवित्र आहोत याचा मोठा अहंकार निर्माण होऊ शकतो. आपली जी अतिशय सुंदर असणारी वर्णव्यवस्था पूर्वी कोणे एकेकाळी, ती कोणमजण्याचं कारण असं होतं की जे ब्राह्मण होते ते स्वतःला शुभ अर्थात श्रेष्ठ समजायला लागले. म्हणून कौमगी जे क्षत्रिय होते ते स्वतःला शुभ अर्थात श्रेष्ठ समजायला लागले. कारण युद्धामध्ये पराक्रम, पलायन, दान, प्रजाहित दक्षता या फार मोठ्या गोष्टी क्षत्रियांपाशी होत्या. त्यांना त्याचा अहंकार झाला म्हणून उरलेल्या दोन वर्णांनी बंड केलं. त्यांनी बंड केलं म्हटलं कारण कोणत्याही एका भावनेमध्ये राहणं अहंतेनी यांनी कोणतीही व्यवस्था टिकणं शक्य नाही. म्हणून शुभ आणि अशुभ अशा फलांपासून तू मुक्त केला जाशील, मुक्त केला जाशील. याचा अर्थ असा की शुभ आणि अशुभ ज्याला समजतात, वेगळेपणाने समजतात, त्या स्थितीत तू जाशील. स्वरूपानंदांकडे कोणी गेलं आणि म्हणाल की मी फार पापी आहे, माझं जीवन फार वाईट झालं, माझ्या हातून चांगली कर्म घडली नाहीत, तर ते थांबवत असत, ते म्हणत असत हो 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 असं म्हणून थांबवत असत. ते म्हणायचे की ज्याला कळलं की मी पापी आहे तो पापापेक्षा वेगळा आहे, तो पापी नाही. ज्याला पाप समजतं आणि ज्याला पुण्य समजतं तो आपल्या अंतर्यामी एकच आहे, त्यालाच पाप समजतं, त्यालाच पुण्य समजतं. इथं दिवा लागलेला आहे हे ज्याला समजतं त्यालाच दिवा गेल्यानंतर अंधार आहे हे समजतं. द्वंद्व आहे प्रकाश आणि अंधार. ते समजणारा जो आहे तो प्रकाशापेक्षा वेगळा आहे, तो अंधारापेक्षा वेगळा आहे, तो पापापेक्षा वेगळा आहे, तो पुण्यापेक्षा वेगळा आहे, तो मानापेक्षा वेगळा आहे, तो अपमानापेक्षा वेगळा आहे, तो निंदेपेक्षा वेगळा आहे, तो स्तुतीपेक्षा वेगळा आहे, तो निंदेला वेगळेपणाने जाणतो, आपल्यावर ओढून घेतो म्हणून दुःखी होतो. म्हणून शुभाशुभ फलैही एवं मोक्षसे कर्मबंधनैही, तो शुभ आणि अशुभ अशा फळापासून अर्पण केलं तरी देखील काही एक कर्म केलेलं आहे, त्याच्यातून शुभ अथवा अशुभ निष्पन्न होणारच. पण जेव्हा तू अर्पण केलंस, स्वतःशी त्याचा संबंध सोडून दिलास, तेव्हा तू त्याच्या फळाचाही संबंध सोडायला शिकशील, शिकावंस. नाहीतर अर्पण खोटं होतं असं म्हणायची वेळ येईल. गोंदवलेकर महाराजांना एका भगिनींनी एक मुलगा अर्पण केला. नवस बोलल्या त्या की मला जर मुलगा झाला तर महाराजांच्या सेवेकरता म्हणून अर्पण करेल. आणि मुलगा झाल्यानंतर देखील मुलाला अर्पण करणं आणि आईनी मुलाला अर्पण करणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. आई कशी सोडेल मुलाला? त्यामुळे दुर्लक्ष करायला लागले. आधी काय बोललोय त्याच्याकडं, मातृसुख हवं होतं म्हणून काही एक बोलल्या. पण तो मुलगा प्रसंगवशात सारखा आजारी पडायला लागला. त्यामुळे त्यांच्या मनात यायला लागलं की आपण नवस मलपुरा केला, आपण महाराजांना हा अर्पण करेन असं म्हटलं तर जाऊन करायला पाहिजे. म्हणून त्यांनी तो मुलगा महाराजांना अर्पण केला. महाराज म्हणाले ठीक आहे, मी सांभाळतो. महाराजांनी स्वतःच्या जवळ ठेवला. तो 8 वर्षांचं झाल्यावर महाराजांनी त्याची मुंज केली. मुंजीकरता म्हणून आईला बोलवलं, आई वडील मुंजी करता आले. महाराजांनी तेव्हाच्या महाराजांच्या शक्यतेप्रमाणे त्याची उत्तम मुंज केली. सगळी मुंज झाल्यानंतर तो कार्यक्रम झाला, दुपारी जेवण झाली आणि त्या भगिनी महाराजांपाशी रडायला लागल्या. त्या म्हणाल्या की तुम्ही मुंज केली पण माझ्या मुलाला सोन्याची हसळी केली नाही. महाराज म्हणाले आता अर्पण केलंय ना, आता तुम्हा मुलगा कुठला? तर मी बघेन त्याला कसं करायचं, काय करायचं आहे, आता तू कोण ठरवणार? फळ अर्पण करणं ही फार मोठी गोष्ट आहे, कठीण गोष्ट आहे. कानंतरांनी त्याला थोडा काळ सांभाळून महाराजांनी त्या बाईंना देखील तो मुलगा परत दिला. शुभ आणि अशुभ या फळांपासून तू मुक्त केला जाशील. याचा अर्थ असा की शुभ ज्याला समजतं आणि अशुभ ज्याला समजतं त्या मूळ जाणीव शक्ती त्याचा बोध तुला होईल. त्या ठिकाणी आत्मरूपाने जो मी आहे त्या मीचा बोध तुला होईल. हा थेट श्लोक आहे, अर्जुनाला उद्देशून श्लोक आहे. हे दोन्ही श्लोक हा आणि याच्या मागचा हा मला अर्पण कर असा अर्जुनाला याच्या आधीच्या यत करोशी जे करशील यदश्नासी यत जिहोशी ददासी यत काही जनरल विधानं भगवद्गीतेत येतात आणि काही थेट अर्जुनाकरता म्हणून भगवंत बोलले कारण संवादच चाललेला आहे. त्याच्या आधीचा जो श्लोक आहे तो खूप जनरल, पत्रम पुष्पम फलम पेयम यो मे जो मला भक्तीनी अर्पण करेल, अतिशय व्यापक विधान आहे. जो तो असं आहे, तदहम भक्तीपर होतं त्याची भक्तीची भेट अश्नामी सेवन करतो प्रयतात्मना तो नियत चित्त असल्यामुळे त्याच्या भक्तीची भेट मी सेवन करतो असं सांगितल्यानंतर मात्र थेट तुला म्हणून सांगतो म्हणून भगवंत अर्जुनाशी बोलतात. यत करोशी यदश्नासी यत जुहोशी ददासी यत यत तपस्वसी कौंतेय तत्पुरुष्व मदर्पणम. कारण अर्जुनाची तप देखील वेगवेगळ्या शस्त्र विद्या मिळवण्यासाठी होती. अर्जुन काय आहे हे भगवंतांना माहीत होत. हे सगळं मला अर्पण करून तू कर. मला अर्पण करून करत असताना देखील कर्म घडल्यामुळे काही शुभ आणि काही अशुभ निर्माण होईल, पण मला अर्पण केल्यामुळे त्याच्या फळापासून तू मुक्त होऊन जाशील, शुभाशुभ परिणामापासून तू मुक्त होऊन जाशील. तुला कर्मबंधन राहणार नाही आणि तू मुक्त होशील याचा अर्थ स्वरूपाला प्राप्त होशील. म्हणून शुभ आणि अशुभ हे तुला येऊन ठेपणार नाहीत, चिकटणार नाहीत. संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम उपैष्यसी. अशा रीतीने तू संन्यास युक्तात्मा योग युक्तात्मा संन्यास योग युक्तात्मा असा होशील. एक शब्द आहे संन्यास, एक शब्द आहे योग. केवळ संन्यास याचं भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये काही निरूपण केलेलं नाहीये. केवळ संन्यास या स्थितीचं कोणतंही निरूपण नाही, कोणताही पुरस्कार नाही. ती स्थिती अवघड आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट. दुसऱ्या अध्यायातच भगवंतांनी स्पष्ट केलं, लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. दोन प्रकारच्या निष्ठा या मनुष्य मात्रांमध्ये दिसून येतात. ज्ञान योगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. जे सांख्य आहेत ते ज्ञान विचाराने जातात, जे योगी आहेत ते कर्म मार्गाने जातात. ही जी ज्ञाननिष्ठा आहे त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा असं केलेलं आहे. पक्षी इथून उडतो आणि फांदीवर बसून थेट फळापर्यंत जाऊन फळालाच बघतो. आणि योग मार्गाला पिपीलिका मार्ग हळूहळू ढाळे ढाळे तया मार्गाचे बळे केवते एके वेळे कारण मुलगीला इथून तिथल्या झाडावर जाण्यासाठी केवढा प्रवास करायला लागतो, जमिनीवरून चालायचं, खोडावरून वर जायचं, कुठं जाऊन मग त्या फळापर्यंत जाते, ती हळूहळू जाते। आणि सगळी भगवद्गीता हा पितिमिका मार्ग सांगते, ज्याला संन्यास अथवा सांख्य असं म्हटलेलं आहे किंवा बाराव्या अध्यायामध्ये ज्याला काय शब्द आहे तिथं, एवं सतत युक्ता यो भक्ता त्वाम परिउपासते अव्यक्त, अव्यक्त उपासक असा शब्द आहे। हा अव्यक्त उपासक संन्यासी आणि ज्ञान मार्गाने सांख्य योगाने भगवंतांना प्राप्त करणारा, हे तिन्ही एका अर्थाचे आहेत आणि याचं कसलेच विवरण भगवद्गीतेत नाही। या मार्गाचा पुरस्कार देखील नाही, त्यामुळे संन्यास असं म्हटल्यानंतर जे डोळ्यासमोर उभं राहतं तर ती गोष्ट तर भगवंतांनी आपल्या डोळ्यासमोरून काढूनच घेतली, आपल्या समोरच ती ठेवलेली नाही। आणि जेव्हा जेव्हा शक्य झालं दोन ठिकाणी, त्या ठिकाणी भगवंतांनी या संन्यासाचा एवढाच उल्लेख केला की ते फार कठीण आहे। पाचव्या अध्यायात भगवंत म्हणाले की संन्यासस्तु महाबाहो दुःखम आपतुम अयोगतः, योगाखेरीज केवळ संन्यासाचा अभ्यास करणं हे दुःखपूर्ण आहे, मानवी देहामध्ये दुःखपूर्ण आहे, कारण इंद्रिय सतत विषयांकडे ओढ घेत असताना आणि इंद्रियांना विषय कमनीय म्हणजे आकर्षक असं वाटत असताना त्यांना विषयांपासून दूर करणं आणि भगवत चिंतनामध्ये रमणं, तर आणि भगवत चिंतनामध्ये रमणं ही गोष्ट फार बाजूला राहते। इंद्रियांना विषयांकडून दूर करणं या कार्यक्रमात सगळा जन्म निघून जातो तरी जमत नाही, कठीण जातं, त्याच्याकरता तसे लोक जन्माला यायला लागतात आचार्यांसारखे, ते आहेत संन्यासी श्रीधर स्वामी महाराजांसारखे, पण कमी, हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखे, मार्ग म्हणून सांगता येईल असं भगवंतांना त्याबाबत वाटत नाही। संन्यासांना बऱ्याच वेळेला भोगाची स्वप्न अधिक पडतात, कारण दिवसभर निग्रह करण्याचा अभ्यास करण्याचाच वेळ वाया जातो, म्हणून संन्यासी हा भोगांच्या स्वप्नामध्ये रत असतो, रममाण असतो अशी शक्यता असते। बाराव्या अध्यायामध्ये देखील भगवंतांनी क्लेशोधिक तरस्तेषाम असं म्हटलेलं आहे, अव्यक्ता सत्तचेतसाम, अव्यक्तो ही गतीर दुःखम, काय देहवत देहवित भर वाप्यते, अव्यक्त अव्यक्त मार्गाने चालणं हे तुलनेने फार कठीण जातं। अव्यक्त मार्गाने चालणारी जी मंडळी आहेत त्यांच्याकरता साधनेचं वर्णन मात्र भगवंतांनी भगवद्गीतेत केलं, ते बाराव्या अध्यायातच केलं। पण तरी देखील अव्यक्त मार्गाने चालणं किंवा संन्यास मार्गाने चालणं किंवा सांख्य मार्गाने चालणं याच्याऐवजी योगाचाच भगवंतांनी अधिक पुरस्कार केला। भगवंतांनी जो परमात्म प्राप्तीचा मार्ग सांगितला त्याच्यात सरसहा तीन मार्ग सांगितले, ते असे आहेत की ज्ञान प्राप्तीच्या आधी कर्मयोगाचा अवलंब, कर्मयोगाचं अनुसरण करताना ज्ञान प्राप्ती, आणि ज्ञान प्राप्ती केल्यानंतर देखील कर्मयोगाचं अनुसरण, याला भगवंत कर्मयोगी असं म्हणते आणि जनकांसारखी उदाहरणं भगवंत या कारणाकरता देतात किंवा स्वतःचे उदाहरण देतात. देखपा जनकाधिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले. भगवंत अजून एक प्रकार सांगतात की ज्ञान प्राप्त होण्याच्या आधी, आत्मज्ञान होण्याच्या आधी कर्माचा अवलंब करून योगाच्या आश्रयाने ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्तीनंतर कर्मांचा अत्यंतिक संकोच, जवळपास शरीर धारणेकरता केवळ कर्म करत राहणं आणि उर्वरित सर्व वेळ भगवत चिंतनामध्ये ध्यान धारणा ब्रह्मसूत्र उपनिषद याच्या चिंतनामध्ये व्यतीत करणं, याला भगवंत संन्यास असं म्हणतात आणि हा संन्यास अवघड आहे असं भगवंत म्हणत नाहीत. भगवंत असं म्हणतात की योगाखेरीज जो संन्यास आहे तो मात्र अवघड आहे. पहिले जे दोन मार्ग आहेत ज्याला भगवंत एकाला कर्म मार्ग असं म्हणाले आणि एकाला संन्यास असं म्हणाले, ते तुलनेने सोपा आहे असं भगवंतांचं म्हणणं आहे. पण संन्यासाचा अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे तुम्हाला ज्ञान होण्याच्या आधीच तुम्ही घर सोडून जायचं. भगवत प्राप्तीच्या तीव्र ओढीमुळे आहे त्या परिस्थितीचा त्याग करायचा. मग कुठं रांगात जायचं, गुहेत राहायचं अथवा एखाद्या निगूढ शिवालयात राहायचं आणि आपली जीवन यात्रा चालावी म्हणून अतिशय जरूर इतकं अन्न मधुकरी वगैरे मागून गोळा करायचं आणि सर्व जीवन हे उरलेलं भगवत चिंतनामध्ये ध्यानधारणेमध्ये शास्त्राच्या अभ्यासामध्ये व्यतीत करायचं. ज्ञान प्राप्ती झालेली नसताना हे सगळं करायचं, हे सगळं करत असताना ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आणि ज्ञान प्राप्तीनंतर देखील हाच क्रम चालू ठेवायचा. हा संन्यास अवघड आहे असं भगवंतांचं म्हणणं आहे. स्वाद वृत्ती ही फार कठीण, डोळ्यांनी पाहिलं पण स्वाद निर्माण होऊ द्यायचा नाही ही गोष्ट कठीण, कानाने ऐकायचं पण स्वाद निर्माण होऊ द्यायचा नाही ही गोष्ट कठीण, खायचं पण स्वाद निर्माण होऊ न देता खायचं ही गोष्ट कठीण, फिरायचं पण कुठल्याही ठिकाणाबद्दल स्वाद निर्माण होऊ द्यायचा नाही ही गोष्ट फार कठीण. अस्वाद वृत्ती ही अतिशय कठीण. एवढंच नव्हे तर देहवानाला त्याच्या इंद्रियांच्या स्वभावाच्या विपरीत अशी असल्यामुळं ती अतिशय कठीण असं भगवंतांचं मत आहे. असं असल्यामुळं भगवंत जेव्हा संन्यास योग युक्तात्मा असं म्हणतात तेव्हा हे कशाकरता मी तुम्हाला सांगतोय, याकरता सांगतोय की हा जो तिसरा संन्यासाचा प्रकार आहे तो भगवंतांच्या डोळ्यासमोर नाही हे शब्द उच्चारत असताना. भगवंतांच्या डोळ्यासमोर दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे कर्म करत असताना ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्तीनंतर कर्मयोग, अथवा कर्म करत असताना ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्तीनंतर कर्मांचा अत्यंतिक संकोच, जवळपास संन्यासाची स्थिती. फळमी केळी उन्मुळे तैसी आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळीतू आहे असं भगवंत म्हणतात. केळी एकदाच लिहिते आणि मग नाहीच होतं तिचं जीवन. असं जसं व्हावं तसं आत्मज्ञान झाल्यामुळं ज्याची क्रिया किंवा ज्याची कर्म ढाळे ढाळे गळून पडतात मग त्याची पाहण्याची फार इच्छा राहत नाही, ऐकण्याची इच्छा राहत नाही, खाण्याची फार इच्छा राहत नाही, तो आत रमून राहिल्यामुळं त्याचं सगळं जीवन खूप संयत असं तो करतो. या प्रकारात मोडणारे संन्यासी कोण? अलीकडच्या काळातलं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अनंतराव आठवले. प्रथम कर्मयोगाचं आचरण केलं आणि मग संन्यास घेतला. आधी व्याख्यानं देत होते, कीर्तनं करत होते, आपण सगळ्यांनी त्यांची कीर्तनं ऐकलेली आहेत. शिवाजी मंदिरामध्ये अत्यंत धिप्पाड लाल गोरे उत्तम शरीर यष्टीचे अनंतराव बोलत असत आणि रडत असत आणि समोरच्याला धाय धाय रडवत असत. अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य, अनेक टीकाकारांचा समाचार ज्यांनी आपल्या खंबीर वाणीने आणि लेखनाने घेतला असे, दासगणू महाराजांचे उत्तराधिकारी, शिर्डीला कित्येक वर्ष साईबाबांच्या पुण्यतिथीच्या वेळेला रामनवमीच्या वेळेला कीर्तन करणारे, परंपरा चालवणारे, मठ चालवणारे आणि एका क्षणात सगळं सोडून उत्तर काशीला निघून गेलेले. ज्ञान प्राप्त झाल्यावर देखील कर्म कशी करायची ते दाखवलं आणि कर्माचा त्याग कसा करायचा हेही दाखवलं. अलीकडच्या काळातले अतिशय उत्तम कर्मयोगींचे स्वामीजी. फार मागे जायला नको, अलीकडच्या काळातले अतिशय उत्तम संन्यासी तिसऱ्या प्रकारातले श्रीधर स्वामी महाराज. जास्त मागे जायला नको, रमण महर्षी. त्याच्यात भगवंत इथं संन्यास योग युक्तात्मा म्हणतात तो म्हणजे सगळी भगवद्गीता ज्या विषयाला वाहिली गेलेली आहे तर त्याच कारणाकरता. प्रथम योगाचा अभ्यास, ज्ञानप्राप्ती, ज्ञानप्राप्तीनंतर कर्मांचा संकोच, संन्यास. प्रथम योगाचा अभ्यास, ज्ञानप्राप्ती, ज्ञानप्राप्तीनंतर देखील कर्म देह पडेपर्यंत करत राहणं, कर्मयोग. हा संन्यास आणि कर्मयोग हे जे दोन प्रकार आहेत, या दोन प्रकारामध्ये कर्मयोगामध्ये फक्त कर्माचा समावेश नाही. आपल्या डोळ्यासमोर अशी कल्पना येते की कर्मयोग म्हटल्यानंतर उदंड कर्म करणारा तो कर्मयोगी. तशा प्रकारचा कर्मयोगी नाही. कर्मयोगी याचा अर्थ ज्ञानाचा विचार अंतःकरणामध्ये ठेवून आपण आत्मरूप आहोत, परमात्म स्वरूप आहोत अशा ज्ञानाचा विचार ज्यांनी अंतःकरणात अखंड वागवला, शिवाय त्या ज्ञान प्राप्तीकरता म्हणून थोडी रोज बसून उपासना करतो तो, आणि त्याच्यानंतर सर्व कर्म भगवंतांना अर्पण करून भगवत भावाने अथवा भगवंतांना अर्पण करून अथवा भगवत प्राप्ती करता आत्मविचारांनी परिपूर्ण राहण्याचा अभ्यास करत फळ हे तत्वतः देह मन बुद्धीला मिळणार आहे आणि मी त्याच्यापासून अलिप्त, पण जो अलिप्त आहे त्याची रोज प्रचिती घेणारा ध्यानादी अथवा नामादी साधनामध्ये. ममत्व नसणारा आणि कुठल्याही अभिनिवेशाने कर्म न करणारा, म्हणून भगवंतांचा जो कर्मयोगी आहे तर तो कर्मयोगी भगवंतांनी दिलेल्या व्याख्येमध्ये कर्म करण्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून ध्यानाचा अभ्यास करतो आणि ध्यानाचा अभ्यास केल्यानंतर अत्यंत श्रद्धा प्रेमाने राहतो. म्हणून भगवंतांचा जो कर्मयोगी आहे तोच ध्यान करणार आहे आणि त्याच जीवनाला पुढे 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी भक्त असं म्हटलेलं आहे तो कर्मयोगी. आणि भगवंतांचा जो संन्यासी आहे तो संन्यासी हा भगवंतांच्या म्हणण्याप्रमाणे नेहमीच संन्यासी असला पाहिजे. कर्म करत असतानाच कर्मणी अकर्म यः पश्येत अकर्मणी च कर्मयः. अजिबात काही कर्म घडत नसताना सर्व कर्म तत्वत माझ्या सत्तेवर आत्मसत्तेवर चाललेली आहेत असं समजणारा म्हणून कर्म न करणारा, अथवा जेव्हा कर्माचा प्रसंग येईल तेव्हा देखील आपली अकर्मदशा अबाधित आहे असं पाहत राहणारा तो भगवंतांचा संन्यासी आहे आणि तोच भगवंतांचा कर्मयोगी देखील आहे. आपल्या उदंड चाललेल्या कर्मामध्ये आपली अलिप्त दशा पाहणारा तो कर्मयोगी. आणि आपण यत्किंचितही कर्म करत नसताना सगळी कर्म तत्वत मीच करतो आहे आत्मसत्तेवर चाललेली आहेत असं ज्याला वाटतं तो कर्मयोगी भगवंतांचा. दोन्ही इथं एकच आहेत पण भगवंतांनी संन्याशाबद्दल असं म्हटलेलं आहे की तो नेहमीचा संन्यासी समजा येन द्वेष्टी न कांक्षती. तो कशाचीही इच्छा करत नाही आणि कशाचाही द्वेष करत नाही. ज्ञेयस्य नित्य संन्यासी येन द्वेष्टी न कांक्षती. निर्द्वंद्वो हि महाबाहो द्वंद्वरहित असा जो आहे तो सुखम बंधात प्रमुच्यते. अत्यंत सुखे नैव जो बंधामधून मुक्त होतो तो भगवंतांचा. संन्याशाची व्याख्या भगवद्गीतेमध्ये आलेली म्हणजे सुखम द्वंद्वात प्रमुच्यती. सुखम बंधात प्रमुच्यते हा भगवंतांचा संन्यासी आहे. बंध नाही आपल्याला हे सुखाने ज्याला समजतो तो दात आउट खाऊन नव्हे सहज तो बंधातून मुक्त होतो कारण तो निर्द्वंद्व झालेला असतो. तो कशाचीही आकांक्षा करत नाही आणि प्राप्त परिस्थितीत जे जवळ आहे त्याचा द्वेष करत नाही. भगवंत संन्याशाबद्दल एवढी महत्वाची गोष्ट सांगतात. आणि भगवंतांचा जो कर्मयोगी आहे तर तो अंतःकरण शुद्ध झालेला विशुद्धात्मा विजितात्मा ज्यांनी अंतःकरणावर विजय मिळवलेला आहे शुद्ध झालेला आहे ज्याचं अंतःकरण. मनावर ज्यांनी विजय मिळवलेला आहे मन ज्याचं शुद्ध झालेलं आहे. आणि ज्यांनी इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे. आपण इंद्रियांवर विजय मिळवला म्हणजे संन्यासी म्हणतो ना, पण भगवंत इंद्रियांवर विजय ज्यांनी मिळवला त्याला कर्मयोगी म्हणतात. विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय तसंच भगवंतांचा कर्मयोगी म्हणजे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी आपणच भरून राहिलेले आहोत असा व्यापक बोध ज्याला झालेला आहे तो सर्व भूतात्मा. आणि त्याचं लक्षण म्हणजे कुर्वन अपि न मुच्यते हा भगवंतांचा कर्मयोगी. थोडक्यात लक्षात ठेवायचं तर सुखम बंधात प्रमुच्यते हा भगवंतांचा संन्यासी. आणि कुर्वन अपि न मुच्यते हा भगवंतांचा कर्मयोगी. पण कुर्वन अपि न मुच्यते याच्या मागे भगवंतांनी व्याख्या केली आणि सुखम बंधात प्रमुच्यती याच्याकरता भगवंतांनी मागे व्याख्या केलेली आहे. तो भगवंतांचा संन्यासी आणि तो भगवंतांचा कर्मयोगी आहे. हा जो विषय आहे या विषयामुळे भगवंतांचा जो कर्मयोगी आहे तो शांतीला प्राप्त होतो. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकी. कर्मयोगी कर्मफळाचा त्याग करून शांतीला प्राप्त होतो आणि जो संन्यासी आहे तो बंधाला सोडून शांतीलाच प्राप्त होतो. बंध परत संकल्पाचा अथवा कर्मफळाचाच आहे. म्हणून या दोघांचा मेळ घालणारा एक श्लोक भगवद्गीतेत आलेला आहे, ज्याला योगाखेरीज संन्यास अवघड असं भगवंतांनी ठरवलं. तिथे भगवंतांनी हे सांगितलं, कोणता तो श्लोक, संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः, इतका मी तुम्हाला सांगितलेला होता. संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः नहि संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. जर संन्यासाचा त्याग झाला नाही तर तो कर्मयोगीही असू शकत नाही आणि तो संन्यासीही असू शकत नाही असं भगवंत म्हणतात. जिथे संन्यासीला संकल्प तुटे तेथे योगाचे सारभ येते असं भगवंत म्हणतात. कर्मयोगी होण्यासाठी देखील संकल्पाचा त्याग आवश्यक आहे. ध्यानयोगी होण्यासाठी देखील संकल्पाचा त्याग आवश्यक आहे. असा संकल्पाचा त्याग ध्यानामध्ये करणारा कर्माच्या वेळेला संकल्पाचा त्याग करू शकतो आणि संन्यास देखील संकल्पाच्या त्यागाखेरीज शक्य नाही. ज्याच्या ठिकाणी संकल्प आहे आणि तो संन्यासीही आहे असं कसं असू शकेल. म्हणून भगवंतांचा जो योग आहे त्या योगामध्ये अर्पण आहे, आत्मचिंतन आहे, ध्यान आहे, फलाशेचा त्याग आहे, ममत्वाचा त्याग आहे, कर्तव्यपणाचा त्याग आहे. अवाढव्य कर्म करून खूप मोठी सत्ता संपत्ती आणि जमीन जमीन प्राप्त केली आणि जो सतत कर्मातच आहे तो भगवंतांचा कर्मयोगी नाही. ही अशी लक्षणं आहेत तो भगवंतांचा कर्मयोगी. आणि या कर्मयोगामुळं आत्ता म्हणजे जिथं आहे तिथं जगण्याची एक सुंदर कला ज्याला प्राप्त झालेली आहे तो भगवंतांचा कर्मयोगी आहे. आणि तो कर्मबंधनापासून मुक्त होतो आणि मला प्राप्त होतो असं भगवंत म्हणतात. आणि भगवंतांचा जो संन्यासी आहे तो फळाच्या आकांक्षेची व्यर्थता जाणलेला आहे, जाणणार आहे. कारण आपण आत्मा असल्यामुळं, आपण देह बुद्धी नसल्यामुळं आणि फळ हे देह मनबुद्धीला मिळतं, त्यामुळे फळ हे जर मला मिळतच नसेल तर त्याच्या ते मिळावं अशी अपेक्षा धरणं हे चुकीचं आहे. मी जर आत्मा असं चिंतन मी अहर्निश करत असेल तर फळ मला मिळावं हे म्हणणं हास्यास्पद आहे. कारण तुला फळ मिळणारच नाहीये, फळ देह मनबुद्धीला मिळणार आहे. म्हणून फलाकांक्षेची व्यर्थताच जो जाणतो आणि फलाकांक्षेची व्यर्थता जाणल्यामुळं जो नेहमीच सुखात राहतो, आत्मस्थितीमध्ये फळ हे खूप दूर राहतं, फळ हे जवळ येऊ शकत नाही हे जणू जाणलेलं आहे. आणि आत्मस्थितीचं जो अविरत चिंतन करतो आणि त्याच्याशी एकरूप होऊन राहतो आणि याच्या आड जर कोणती गोष्ट येत असेल तर द्वंद्व भावनाच याच्या आड येते. शुभाशुभासारखी, पापपुण्यासारखी, मान अपमानासारखी, त्यामुळे त्या भावनेला जो दूर ठेवतो. मुक्ती न कांक्षती निर्द्वंद्व ही महाबाहो। तर असा पुरुष हा कर्तेपणाचा त्याग करतो, फलाका फलाच्या आकांक्षेने नेहमीच विरहित असं जीवन जगतो। असं असल्यामुळे तो नेहमीच अत्यंत तृप्त असतो। दोन्हीकडे समान गोष्टीच भरपूर आहेत। याचं कारण हा जो संन्यास आणि योग आहेत याचा सुरुवातीचा अभ्यास कर्मातून, ज्ञान विचारातून, ध्यानातून आणि श्रद्धा प्रेमातून जातो। या सगळ्या जीवनाला 12व्या अध्यायामध्ये भक्त असं सांगितलेलं आहे। असं असल्यामुळे तो मुक्त होतो। संन्यास योग युक्तात्मा विमुक्त माम उपैष्यसी, संन्यास आणि योग यांनी युक्त झालेला तो मुक्त होऊन जातो, मुक्त होऊन जातो। याचा अर्थ तो नेहमीच आपली मुक्तता अनुभवत असतो। देखे अखंडित प्रसन्नता आठी जेथ चित्ता, तेथे रुजळी नाही समस्ता संसार दुःखा। जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुभे तृषेचा अडदरू कहीच नाही। कैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैसे के आहे, जेथ आपैसी बुद्धी राहे परमात्म रूपी, परमात्म्याच्या ठिकाणी सहज अपसुक अशी त्याची बुद्धी जाऊन राहते। शुभ आणि अशुभ याच्या फळाचा त्याग शुद्ध जाणीवेपर्यंत पोचल्यामुळे त्याच्याकडून घडतो। असा जाणीवेपर्यंत पोचलेला मग त्याला तुम्ही संन्यासी म्हणा, त्याला तुम्ही योगी म्हणा। कारण आता कर्मांचा खूप संन्यास झालेला आहे, संकोच झालेला आहे, म्हणून तुम्ही त्यांना संन्यासी म्हणू शकता। उदंड कर्म करतो आहे पण कर्मात सापडत नाहीये, म्हणून तुम्ही त्याला योगीही म्हणू शकता। विमुक्त मुक्त होतो, माम उपैष्यसी मला येऊन मिळतो। मग अग्निकुंडी बीजे घातली ती अंकुर दशे जेवी मुकली, अग्निकुंडामध्ये घातलेली बीज जसं अंकुर दशेला येण्याकरता म्हणून समर्थ राहत नाहीत ती मुक्तात भाजली की बीज संपली, तेवी न फळतीची मज अडपिली शुभाशुभे। जशी कोंबडी आपल्या पोटातच अंडी तयार करते आणि त्या अंड्यांवर बसून उगवते, तसं आपण फळांना उगवत असतो। एक प्रकारे आपल्यातूनच संकल्प निर्माण होतो, आपलीच कृती, त्याच्यावर बसून राहतो, फळाची इच्छा करतो, मग दुःख पाहिलं की घाबरतो, सुख पाहिलं की बरं वाटतं। पण याची जी याच्या कर्मातूनही काही फळ निर्माण होतात, पण त्या फळांचा त्याग केल्यामुळं त्या फळांना परत अंकुर कसलेच फुटत नाहीत। नवीन कर्म परत नवीन फळ अशी कोणतीच गोष्ट शिल्लक राहत नाही, कारण कर्म करणारा आत्मबोधात स्थित राहतो। अगा कर्मे जई उडावे तई तिही सुख दुःखी फळावे, कर्माने जर शिल्लक राहिलं, कर्म केल्यानंतर शिल्लक राहतं फळ, आणि ते फळ परत सुख दुःखाला फळतं। आणि तया ते भोगावाया यावे देहा एका, आणि त्या फळाचा भोग घेण्यासाठी एक देह आवश्यक आहे, देह बुद्धी आवश्यक आहे। ते उगाणिले मज कर्म तेव्हाची कुसिले मरण जन्म, ते कर्म जेव्हा मला अर्पण केलं तेव्हा ही सगळीच परंपरा खंडित झाली। त्यामुळे त्याचं जन्म मरण भावना खंडित झाली। जन्मा सगळे श्रम वरीची लोन गेले, जन्मच नाही तर मग तुमचे सगळे श्रम गेले, बघा ना मागच्याच जन्मात मुक्त झालं असतं तर या जन्मात काही श्रम होते, किती काही मुलांच्या काळजा, घराच्या काळजा, धंद्याच्या काळजा, नोकरीच्या काळजा, आजारपणामध्ये साधा फ्ल्यू झाला तरी कितीतरी लोकांना आता मला भयंकर दुखणं झालंय आणि मी आता मरणार आहे अशी मृत्यूची काळजी लागते. जन्मच झाला नसता तर याच्यातली एक तरी काळजी लागली असती. असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला विचारतात बरं का. ते उगाळले मज कर्म तेव्हाची पुसिले मरण जन्म, जन्मा सगळे श्रम वरी चिले गेले, जन्मानंतर होणारे सगळे श्रम गेले. किती श्रम आहेत, सून ऐकत नाही, भाडे करून निघत नाही, एका कानाने कमी ऐकू येतं, डोळ्यांनी नीट दिसत नाही, वेगवेगळ्या तऱ्हेचे श्रम. म्हणून अर्जुना यापरी पाहेचा वेळ नव्हेल बाहेर भारी, हा आत्ताचा वेळ आहे हा फार अवघड आहे असं नाही. बघ इथं रणभूमीवर उभा आहेस, पाहेचा वेळ नव्हेल भारी, हा आत्ताचा वेळ देखील तुला भारी पडणार नाही. तुला जी अडचण वाटतेय ना की यांच्याशी कसं लढू आणि मग वर्णशंकर ही इतर स्वर्गात जातील मग त्यामुळे आम्हालाही अधोगती प्राप्त होईल, हे संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझ. या देहाची या बांधोडी न पडीचे, सुख दुःखाची या सागरी न बुडीचे, सुखे सुखरूपा घडीजे माझी याची अंगा. काय सुंदर आहे हा श्लोक इथं संपला. त्याच्या पुढचा श्लोक आहे समोहम सर्व भूतेषु. फक्त तुलाच सांगतोय असं नाही, मी देखील तसाच आहे असं भगवंत म्हणतात. फार इंटरेस्टिंग आहे भगवद्गीता. तू कर असं म्हटलंय ना तर अर्जुनाच्या मनात येईल की तुला कधी जगले का. एकदा एक राजा प्रवचन ऐकत होता तर प्रवचनकार प्रवचन करत असताना राजा तुटतुटत होता. प्रवचनकाराला कळत नव्हतं की हा काय पुटपुटतोय. पण एकदा प्रवचनकाराचा पॉज झाला आणि राजा पुटपुटला त्यामुळे ऐकायला आलं तर राजा म्हणत होता आधी आधी तुला जमलं का बघ. राजा प्रत्येक वेळेला पुटपुटत होता की आधी तुला जमलं का बघ. ते त्यांनी ऐकलं आणि तो हादरला घाबरला, तो राजाच्या पाया पडला, म्हणाला की प्रवचन करण्याकरता केवळ आलेलो होतो पण आता असं नको, मी परत जातो आणि याचा अनुभव घेऊन येतो. तर भगवंत लगेच स्वतःबद्दल सांगायला सुरुवात करतात की समोहम सर्व भूतेषु. नमे द्वेषोस्ति न प्रिया. मला कोणीही द्वेष नाही आणि मला कोणीही प्रिय नाही. म्हणजे भगवंत अर्जुनाला सांगतायत की मी अशा प्रकारचा संन्यास योगयुक्त आहे म्हणून तुला हे सांगतोय. मी शुभाशुभ फल समत्वाने पाहणार आहे, मी जाणीवेपर्यंत पोचलेला आहे आणि तिथं जीवन जगणार आहे. ये भजंती तू माम भक्त्या मयी ते शुचाप्यहम. जे मला भक्तीने भजतात त्यांनाही मी तसाच भक्तीने भजतो असं भगवंत म्हणतात. ते माझ्यामध्ये आहेत आणि मीही त्यांच्यामध्ये आहे, त्यांनाही माझाच हा बोध प्राप्त होतो अशी मजा आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी धोरयानी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन.